नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी गोंयातल्या वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण केले, तशेंच ते राष्ट्राक समर्पित केले. देशात दर वर्सा रस्तो अपघातात सुमार 180,000 लोकांक मरण येता आणि शाळेचे प्रवेश आणि भायर सरपाच्या सुवातेर लेगीत रस्ते सुरक्षित ना आणि सरकारान ते सुदारपाचो यत्न करचो असे केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. ते काल गोंयातल्या वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयतना उलयताले. ह्या उक्तावण जाल्ल्या प्रकल्पांक लागून क्रूज पर्यटन आणि आयात निर्यात क्षेत्राक चालना मेळटली असे गडकरी हांणी फुडें सांगले. गोंय प्रदूषण मुक्त तशेंच अपघात मुक्त करपा खातीर गोंय सरकारान यत्न करचे असे आवाहन तांणी केले. तशेंच महामार्गांच्या कुशीक झाडां रोवपाची तरतूद करची अशी शिफारस तांणी केल्या.
एक लाख 80,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि अनेक वेळा शाळेच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर ऍक्सिडेंट होतात. माझी आपल्याला विशेष रूपाने विनंती आहे की ही संख्या आता वाढत चाललेली आहे, तेव्हा आपण गोव्याच्या ब्लॅक स्पॉट स्टेट हायवेवरचे, नॅशनल हायवेवरचे जे आहेत ते शोधा आणि जे नॅशनल हायवेचे असतील ते नॅशनल हायवेला सुधारायला सांगा. हे स्टेट हायवेचे असतील, महानगरपालिका नगरपालिकांचे असतील, कोर्टमधले असतील, त्यांना सुधारायला लावा. आणि गोव्यात दोन गोष्टी आपण जरूर करा, एक गोव्याला प्रदूषण मुक्त करा आणि दुसरं गोव्याला अपघात मुक्त करा.
वेर्णा ते मुरगाव चारपदरी मार्ग मुरगाव बंदराकडे जोडपी 644 कोटी रुपया खर्चाच्या उड्डाण पुलाचे उक्तावण, तसेच 4,200 कोटी रुपया खर्चाच्या गोयातल्या 4 वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्धतीन उक्तावण केल्या उपरांत केंद्रीय मंत्री उलयताले. हातून एमईएस कॉलेज जंक्शन ते बोगमाळो आणि किणी जंक्शन मेरेनचो फ्लायओव्हर, मडगाव बायपास ते जुवारी अप्रोचीस मेरेनचो चौपदरी रस्तो, नावेली ते कुंकळी मेरेनचो चौपदरी रस्तो, बेनोर्णे ते पोळे चौपदरी रस्तो आणि भोम ते फोणे चौपदरी रस्त्याचो आसपाव आसा. येरादारीच्या बाबतीन गोंया केंद्र सरकारान केन्नाच कमी पडपाक देऊ ना अशें तांणी सांगले. मुरगाव बंदराक जोडपी मार्ग उक्तो जाल्ल्यान मुरगाव बंदरातलो व्यवसाय वाढोवपाक मजत जातली, तशेंच पर्यटक व्यवसाय वाढटलो अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी हांणी दिली. नवो मार्ग तयार जाल्ल्यान आतां वास्को शार आनी सरभोंवतणी जावपी प्रदूषण नियंत्रणा खाला येतलें अशें तांणी सांगले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुरगाव बंदरातलो नवो उड्डाण पूल येरादारी खातीर उक्तो जाल्ल्यान मुरगाव बंदर, रेल्वे आणि विमानतळ हाचे मदीं आतां संपर्क उरपाक मजत जातली अशें सांगले. फाटल्या 11 वर्सात केंद्र सरकारान गोंया खातीर 40,000 कोटीची मजत दिल्ल्याचें सांगतना डबल इंजीन सरकार आशिल्ल्यान हें शक्य जालां अशें सांगले. गोंयांतल्या श्वेत कपिला जातीच्या गायीक अधिकृतपणान देशी गाय म्हूण मान्यताय मेळ्ळ्या. पोने गोंयच्या शेतकी संशोधन मंडळाचे अधिकारी डॉ संजय कुमार विठ्ठलराव हांकां ह्या संदर्भातल्या कामाचो मान फावो जाता. नवी दिल्लीत हालींच जाल्ल्या एका कार्यावळीत गोंयच्या देशी जातीच्या श्वेत कपिला गायीक अधिकृतपणान ही मान्यताय मेळ्ळ्या आणि तशे पशु जाती नोंदणी प्रमाणपत्र मेळ्ळा. देशातल्या थळाव्या गोधन जातींचे जतन आणि वळख हाचे खातीर हो म्हत्वाचो पावणो थारतलो. आता गोंयातल्या श्वेत कपिला जातीच्या गायीचे उपचारिकपणान नॅशनल एनिमल जेनेटिक रिसोर्सीस डेटाबेस पुस्तकात दस्तावेजीकरण झाला. स्विस फाउंडेशनांच्या जी कॅम वरवी गोंय वैजकी महाविद्यालयात 50 जणांच्या हातीचेर दुर्धर शस्त्रक्रिया जातल्यो. शिबिराच्या पहिल्या दिसा सोमारा 4 जणांचेर शस्त्रक्रिया जाल्यो. पुराय शिबिरात 50 जणांचेर शस्त्रक्रिया जातल्यो अशी माहिती गोंय वैजकी महाविद्यालय इस्पितळाचे डीन डॉ शिवानंद बांदेकार हांणी दिली. डॉ मार्को लेन्झेटा बर्तानी स्वित्झर्लंड, जिओवनी विटले इटाली, एलेसला मोरेथ ह्या तज्ञांनी ह्यो शस्त्रक्रिया केल्यात. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या प्लास्टीक सर्जरीचे मुखेली डॉ युरी डायस आणि हेर दोतोरांनी लेगीत शस्त्रक्रियेत वांटो घेतलो. स्विस फाउंडेशनांच्या जी कॅम सयत गोंय वैजकी महाविद्यालयान कबलात केल्या. जी कॅमचे तज्ञ दोतोर गोंय वैजकी महाविद्यालयात येऊन हातीच्या दुर्धर शस्त्रक्रिया करतात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सकाळी 8:40 मिनटांचेर.